नमस्कार. आकाशवाणी पणजी ज्या प्रादेशिक खबरां विभागा वरवीं सुरज कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. देशातले 140 कोटी लोक संकल्प करून एकठांय येवन एकाच दिशेन वचत जाल्यार सगळ्यो आडमेळी पयस करून 2047 मेरेन भारत विकसीत जातलो असो विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उक्तायला. भारत विविधताय आनी भोवताय आशिल्ले एकवटीत राष्ट्र म्हण वाटचाल करता अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगला. काल स्वातंत्र्य दिसाच्या पूर्व सांजेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सशस्त्र दळां आनी केंद्रीय सशस्त्र दळाच्या 103 वीरांक शौर्य पुरस्कार जाहीर केल्यात. भारतात आनीक 3 रामसर थळांची भर पडल्या अशें केंद्रीय पर्यावरण रानां आनी हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी सांगला. दुर्भावनापूर्ण हिंडेनबर्ग अहवालावरवी भारताच्या विकास मार्गांचेर हानी पावपाच्या कथीत आंतरराष्ट्रीय कटाची सखोल चौकशी करपाची मागणी ऑल इंडिया बार असोसिएशनान केला. देशातले 140 कोटी लोक संकल्प करून एकठांय येवन एकाच दिशेन वचत जाल्यार सगळ्यो आडमेळी पयस करून भारत 2047 मेरेन विकसीत भारत जातलो असो विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज उक्तायलो. आयज सकाळी लाल किल्ल्याच्या प्राचिरांतल्यान राष्ट्रध्वज उबरून राष्ट्राक मार्गदर्शन करताना प्रधानमंत्री हांणी सांगले, आपल्या सरकारान देश पयली या धोरणांत जायत्यो सुदारणा केल्यात. विकसीत भारता खातीर मोख साध्य करपा खातीर यत्न चालू आसात आनी देशातल्या कोट्यांनी लोकांकडल्यान सुचोवण्यो येवपाक लागल्यात अशें तांणी सांगले. विकसीत भारत 2047 खातीर कोट्यांनी नागरिकांनी अगणीत सुचोवण्यो दिल्यात हे पळोवन तांकां खोस जाल्या अशें तांणी मुखार सांगले. भारत विविधताय आनी बहुलताय आशिल्ले एकवटीत राष्ट्र म्हणून एकठांय वाटचाल करता आनी जाणवपी समाजीक क्रमवारीचेर आधारीत विसंगती निर्माण करपी प्रवृत्ती न्हयकारच्यो पडटात अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगला. स्वातंत्र्य दिसाच्या पूर्व सांजेर राष्ट्राक उद्देशून केल्ल्या मार्गदर्शनपर भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगले की देशाच्या सामाजीक जिणेच्या दर एका आंगात समावेशाची भावना व्याप्त आसा. समावेशाचे साधन म्हण सकारात्मक कृती घटमूट करची पडटली हाचेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भर दिलो. भारत सगळ्यात नेटान वाडपी मुखेल अर्थव्यवस्थेत आसपावला. वर्साक सरासरी 8% वाढ जाता अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगले. अंदू जुलैसावन भारतीय न्याय संहिता आपणावन सरकारान वसाहत काळाचो आनी एक अवशेष उणो केला हाचेर राष्ट्रपती हांणी भर दिलो. काल स्वातंत्र्य दिसाच्या पूर्व सांजेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सशस्त्र दळ आनी केंद्रीय सशस्त्र पुलीस दळाच्या कर्मचाऱ्यांक 103 शौर्य पुरस्कारांक मान्यताय दिल्या. 3 मरणोपरांत सयत 4 किर्ती चक्रां, 4 मरणोपरांत सयत 18 शौर्य चक्रां आनी 1 बार 2 सेना पदक गॅलेंट्री अशी ही पदकां आसात. गॅलेंट्री पुरस्कारांत मरणोपरांत 2 अंतास पाशिल्ली 11 9 सेना पदकां गॅलेंट्री, 6 वायू सेना पदकां गॅलेंट्री हाच्या सयत 63 सेना पदकां गॅलेंट्री दिल्यात. तशेंच राष्ट्रपती हांणी वेगवेगळ्या लष्करी कारवायांनी म्हत्वाच्या योगदाना खातीर मरणोपरांत आर्मी डॉग कँट सयत 39 मेन्शन इन डिस्पॅचांक मान्यताय दिला. ह्या कारवायांनी ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन स्नो लॅपर्ड, ऑपरेशन सहायता, ऑपरेशन हिफाजत, ऑपरेशन ऑर्किड आनी ऑपरेशन कचल हांचो आस्पाव जाता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारतीय दर्यादेग राखणेच्या कर्मचाऱ्यांक 1 राष्ट्रपती तटरक्षक पदक विशिष्ट सेवा, 1 तटरक्षक पदक गॅलेंट्री आनी 2 तटरक्षक पदां मेरिटोरियल सेवा हांकां मान्यताय दिला. हे भोवमान मेळोवप्यांनी दाखयिल्ली अपवादात्मक शौर्य, कर्तव्याची भक्ती आनी पुण्यसेवा वळखून तांचो आदर केला. तशेंच राष्ट्रपती मुर्मू हांणी विशिष्ट सेवा पदकां खातीर राष्ट्रपती पुलीस पदक आनी योग्य सेवे खातीर पुलीस पदकांक मान्यताय दिल्या. दक्षिण रेल्वेचे मुखेल सुरक्षा आयुक्त GM ईश्वरा राव हांकां विशिष्ट सेवे खातीर राष्ट्रपती पुलीस पदक फावो जाला. 15 अधिकाऱ्यांक उत्कृश्ट सेवे खातीर पुलीस पदक फावो जाला. पुराय भारतान हर घर तिरंगा चळवळ लोकप्रिय जाल्ल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी खोशी उक्तायला. हाचे वयल्यान 140 कोटी भारतीयांनी तिरंग्याकडेन आशिल्ले आपलो खोल आदर दाखयला अशें तांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात सांगला. तामिळनाडूतल्या रामेश्वरा लागसार मंडपम हांगाच्या भारतीय तटरक्षक स्टेशनाचेर हर घर तिरंगा चळवळीच्या उत्सवाची झळक दाखोवपी अमृत महोत्सवाच्या एक्स हँडलाचेर केल्ल्या पोस्टाचो उल्लेख करताना तांणी सांगले. स्वातंत्र्य दिसा निमतान पुलीस, उजो पालोवपी दळ, गृह राखण आनी नागरी संरक्षण आनी दुरुस्ती सेवांच्या वट्ट 1037 कर्मचाऱ्यांक गॅलेंट्री आनी सेवा पदकां फावो जाल्यात. घर मंत्री अमित शाह हांणी शौर्य आनी सेवा पदकां मेळिल्ल्या कर्मचाऱ्यांक परबी दिल्या. आदर्श सेवे खातीर तांकां दिल्ले भोवमान नव्यान प्रोत्साहन दिवन सुरक्षा यंत्रणेक आनीक बळगें दितले अशें घर मंत्री अमित शाह हांणी आपल्या संदेशांत म्हणला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. भारतात आनीक 3 रामसर सुवाती जोडल्यात आनी हो आंकडो आतां 85 जाला अशें पर्यावरण रानां आनी हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी सांगला. तामिळनाडूतले नांजरायण पक्षी अभयारण्य आणि काजवेली पक्षी अभयारण्य आणि मध्य प्रदेशातले तवा जलाशय भारतातल्या रामसर स्थळांच्या वळेरेत जोडला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी सैमाकडेन समरसताय स्थापन करपाचे जो भर दिला ताचे हे कामगिरीचे प्रतिबिंब आसा असे सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात मंत्री यादव हांनी सांगला. भारता खातीर हो एक खोशीचो प्रसंग आसा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी सांगले. सरकारान टिकाऊ उदरगतीक तशेंच सैमाकडेन जुळव घेवपाक दिल्ले प्राधान्य हो हाचो संकेत आसा असे तांणी मुखार सांगले. मध्य प्रदेश आणि तामिळनाडूच्या लोकांची तोखणाय करताना फुडल्या काळात आपले सरकार अशाच यत्नात मुखार येतले असे प्रधानमंत्र्यांनी सांगला. केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आज नवी दिल्लीत स्वातंत्र्य दिसानिमित्तान राष्ट्रीय कीटक पाळ दवरपाची पद्धत सुरू करतले. शेतकी आणि शेतकार कल्याण खात्याचा हो डिजिटल उपक्रम कृत्रिम बुद्धिमत्ताय आणि मशीन लर्निंग सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेळा आणि अचूक कीटक व्यवस्थापन करण्याचा सल्लो देता. शेतकी नायकांक म्हणजे शेतकऱ्यांक मान दिवपा खातीर दोन दिसांच्या कार्यावळी खातीर कृषी मंत्रालयान हजारा परस चड शेतकऱ्यांक आपयला. मंत्री चौहान खाशेल्या आमंत्रित लोकांकडेन उलोवप करतले. या शेतकऱ्यांक पीएम किसान सन्मान निधी योजन, पीएम फसल विमा योजन आणि एफपीओ प्रतिनिधी अशा केंद्र सरकारच्या साबार योजनांचे लाभार्थी असतात. पंचायती राज मंत्रालयान आयोजित केलेली पंचायतीतल्या बायलांच्या फुडारपणाचेर राष्ट्रीय कार्यशाळा काल नवी दिल्लीत झाली. या कार्यशाळेत देशभरातल्या 160 पंचायत प्रतिनिधींचा वाटो असलो. कार्यशाळेक संबोधित करताना पुडुचेरीचे आदले नायब राज्यपाल किरण बेदी हांनी पंचायतीचे मुळावे प्रश्न आणि त्यांचेर उपाय काढपाविषयी भासाभास केली. देशातले दोन तृतीयांश लोक गावगिऱ्या वाठारांत रावतात म्हणून पंचायत सरपंचाक चड जापसालदारकेन काम करचे पडटले असे तांणी सांगले. कार्यशाळेक हजर आशिल्ल्या काय वेचून आयल्ल्या पंचायत प्रतिनिधींचे आकाशवाणीकडेन उलोवप केले. आज दिल्लीच्या लाल किल्ल्यात झालेल्या स्वातंत्र्य दिसाच्या उत्सवात हे प्रतिनिधी वाटेकार झाले. दुर्भावनापूर्ण हिंडनबर्ग अहवालावरवी भारताच्या विकासाचे मार्गाचेर हानी पावपाच्या कथित आंतरराष्ट्रीय कर्ताची सखोल चाचणी करपाची मागणी ऑल इंडिया बार असोसिएशनान केला. या अहवालाचो मुळावो हेत आणि परिणाम कितलो आसा हाची पुराय चौकशी करची अशी संघटनेन केंद्र सरकाराक पत्र बरयला. हो अहवाल भारताच्या विरोधकांच्या आंतरराष्ट्रीय यत्नातलो एक भाग असून देशात आर्थिक प्रगतीचे आणि स्थिरतेचे वातावरण आशिल्ल्या काळात हो अहवाल जाहीर केला असो दावो संघटनेन केला. केंद्र सरकारची आणि देशातल्या वड उद्योगांची प्रतिमा कलंकित करपाखातीर दुश्मन देशांच्या रणनितीचा हो एक भाग जाऊ शकता असो आरोप हे संस्थेचे अध्यक्ष सतीश सी अग्रवाल हांनी केला. भारताच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड सेबीची अध्यक्ष माधाबी पुरी बुच आणि तिची घोवा आड हिंडनबर्ग अहवाल केल्ल्या आरोपात कसले तथ्य ना असे अग्रवाल हांनी सांगला. खेळात हॉकी इंडियन गोलकीपर पियास विजेशाच्या सन्मानात राष्ट्रीय वरिष्ठ दादल्यांच्या पंगडातल्यान 16 नंबरची जर्सी निवृत्त केल्या. हॉकी इंडियान एका निवेदनात सिरिसाक आधुनिक भारतीय हॉकीचो देव अशें म्हळा. वरिष्ठ पंगडाचो खंयचोच खेळगडो 16 नंबराची जर्सी आता वापरूक शकचो ना अशें हॉकी इंडियान सांगला. हालींच श्रीजेशान पॅरीस ऑलिंपिक यशस्वी जाल्या उपरांत हॉकीतल्यान निवृत्त जाल्याची घोषणा केला. श्रीजेशाचो निवृत्तीचो निर्णय 18 वर्सांच्या कारकिर्दी उपरांत आयला. तातूंत 2020 आनी 2024 वर्सा सेगीत दोन ऑलिंपिक कांस्य पदकांचो आस्पाव आसा. हॉकी इंडियान श्रीजेशाक कनिष्ठ दादल्यांच्या हॉकी पंगडाचो प्रशिक्षक म्हणून नेमपाचो निर्णय घेतला. पॅरीस ऑलिंपिकातल्या बायलांच्या 50 किलो सर्तीत भारतीय कुस्तीगीर विनेश फोगाटान रुप्या पदकाची विनंती खेळा लवाद न्यायालयान न्हयकारला. उपरांत भारतीय ऑलिंपिक महासंघ आयओए फुडले कायदेशीर पर्याय सोदून काढपाच्या यत्नात आसा. या निकाला उपरांत भारतीय ऑलिंपिक महासंघाचे अध्यक्ष पीटी उषा हांणी खेळा लवाद न्यायालयाच्या एका वांगड्याच्या लवादान दिल्ल्या निर्णयाचेर आश्चर्य उक्तायला. विनेशाची केस आयकूंक मेळची हे खातीर आपण कटिबद्ध असा असे आयओएन आपल्या निवेदनात म्हटला. खेळामळार न्याय आणि नीतिमत्वाचा पुरस्कार करतली. खेळगड्यांचे आणि खेळामळार सगळ्यांचे हक्क आणि स्वाभिमान सगळ्या वेळार पाळ दिवपाची खात्री करतली असे या निवेदनात सांगला. खबरो सोपोवच्या परतून एक फाट मुखेल खबरो. देशातले 41 कोटी लोक संकल्प करून एकठांय येऊन एकाच दिशेन वचत जाल्यार सगळ्यो आडमेळी पयस करून 2047 मेरेन विकसित भारत जातलो असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी उक्तायला. भारत विविधताय आणि बोलताय आशिले एकवटीत राष्ट्र म्हणून वाटचाल करता असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांनी सांगला. काल स्वातंत्र्य दिसाच्या पूर्व सांजेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांनी सशस्त्र दळ आणि केंद्रीय सशस्त्र दळाच्या 103 वीरांक शौर्य पुरस्कार जाहीर केल्यात. भारतान आणि 3 रामसर स्थळांची भर पडल्या असे केंद्रीय पर्यावरण राना आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांनी सांगला. आणि दुर्भावनापूर्ण हिंडेनबर्ग अहवालावरवी भारताच्या विकास मार्गातील हानी पावपाच्या कथित आंतरराष्ट्रीय खटलाची सखोल चौकशी करपाची मागणी ऑल इंडिया बार असोसिएशन केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.